चीनीमंडी.com पॉडकास्ट. पुढील वर्षीच्या गाळप हंगामासाठी साठियाव साखर कारखान्यामध्ये दुरुस्तीची सुरू. साखर कारखाना साठियावच्या प्रशासनिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विश्वास मजबूत आहे. आतापासून गाळप हंगाम 2020-21 ची तयारी सुरू झालेली आहे. साखर कारखान्याचे पार्ट्स आणि नट बोल्ट ठीक ठाक केले जात आहेत. दुरुस्तीसाठी साखर कारखान्यात मजूर नेमण्यात आले आहेत. कारखाना सातत्याने आपल्या गाळप हंगामासाठी सज्ज होत आहे. कारखान्यात आधुनिक मशिनरीचे जाळे पसरले जात आहे. कारखान्यामध्ये आपल्या साखर उत्पादनासह वीज व इथेनॉलच्या क्षेत्रात सर्व लाभ मिळवले आहेत. यामुळे कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढले आहे. आता आगामी गाळप हंगामाचा आरंभ होण्यामध्ये अनेक महिन्यांचा काळ आहे, तरीही आतापासूनच तयारी सुरू आहे. मशीन आणि त्याचे सर्व छोटे मोठे पार्टची देखभाल एक्सपर्ट्सकडून केली जात आहे. याशिवाय साखर कारखाना परिक्षेत्रामध्ये ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी विशेष तज्ज्ञांकडून सल्ला आणि ऊस उत्पादनामध्ये वाढ करण्याचे उपाय सांगितले जात आहेत, जेणेकरून ऊसाची कमी होऊ नये आणि पूर्ण क्षमतेने गाळप कार्य सुरू राहील. यासाठी साखर कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त आहेत. महाव्यवस्थापक प्रताप नारायण मंत्री यांनी सांगितले की साखर कारखाना यावेळी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक ऊस गाळप करेल.